विषय मोठा विचार म्हणजे काय? आपण अनेकदा ऐकतो मोठा विचार करा, पण याचा नेमका अर्थ काय असतो? मोठा विचार म्हणजे फक्त मोठी स्वप्न पाहणं नाही, मोठा विचार म्हणजे आपल्या पाहण्याच्या आणि समजून घेण्याच्या पद्धतीत बदल करणं. समजा तुम्ही एखाद्या दुकानात गेलात, फक्त काय विकलं जातं हे पाहणं ही एक साधी गोष्ट आहे, पण जेव्हा मनात प्रश्न निर्माण होतात, हे दुकान कसं चालतं, ग्राहक इथेच काय येतात, इथं नेमकं काय वेगळं आहे, तेव्हा समजून घेण्याची प्रक्रिया सुरू होते. विचार वाढतो तेव्हा आपण फक्त उत्तरं शोधत नाही, आपण प्रश्न विचारायला सुरुवात करतो. कधी कधी मनात येतं की माझा हा प्रश्न चुकीचाच असेल किंवा हे विचारणं योग्य नाही. पण लक्षात ठेवा, व्यवहार समजून घ्यायचा असेल तर प्रश्न विचारणं टाळता येत नाही. ते कमजोरीचं लक्षण नाही, ते समज वाढवण्याचं साधन आहे. समज विकसित करणारी माणसं लगेच निर्णय घेत नाहीत, ती निरीक्षण करतात, ऐकतात, थोडा विचार करतात आणि मग निर्णय घेतात. मोठा विचार म्हणजे इतरांशी तुलना करणं नाही, मोठा विचार म्हणजे आपण जे अनुभवतो त्यातून स्वतःची समज तयार करणं. आज एक छोटा प्रयोग करा. पुढच्या वेळी तुम्ही कुठेही गेलात, दुकानात, बाजारात, शाळेत किंवा घरात सुद्धा, स्वतःला शांतपणे एक प्रश्न विचारा. मी फक्त पाहतोय की समजून घ्यायचा प्रयत्न करतोय? हाच प्रश्न विचारांची दिशा बदलायला सुरुवात करतो. आणि लक्षात ठेवा, समज एकाच दिवशी तयार होत नाही, ती हळूहळू वाढते प्रत्येक अनुभवासोबत. बाल उद्यमी यात्रा.